जप तप करून भक्ती फळालाही आली, गगनात मैना एवढ्या आनंदात नाली, काळू बाय ग मै माझी शंभूची अर्धांगिनी न झाली, काळू बाय ग मै माझी शंभूची अर्धांगिनी न झाली.
सुद्धा नव्हता तिला स्पर्श, जप तप केलं तिनं कित्येक वर्ष, अन पाण्याचा सुद्धा नव्हता.